आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळला. 2,62,000 कोटी रुपयांच्या रेल्वे अर्थसंकल्पापैकी 1,00,000 कोटींहून अधिक रक्कम रेल्वे सुरक्षेसाठी राखीव. साहित्यिक पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन. महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीलंका पाकिस्तान आणि भारत बांगलादेश लढत. आणि गुजरात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. 2024-25 केंद्रीय अर्थसंकल्पावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल चर्चा झाली. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या 24-25 अर्थसंकल्पावरही लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा करण्यात आली. राज्यसभेत चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे खासदार पी चिदंबरम यांनी बेरोजगारी आणि महागाईचे मुद्दे उपस्थित करत बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असल्याचं सांगितलं. उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेमुळे देशात पुरेशा नोकऱ्या निर्माण झाल्या नाहीत असं ते म्हणाले. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही राज्यांबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात भेदभाव केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. विरोधी पक्षांचं सरकार असलेल्या राज्यांना अर्थसंकल्पात काहीही दिलेलं नाही असा चुकीचा समज जनतेत पसरवण्याचं काम काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काल राज्यसभेत शून्य प्रहरात विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्या बोलत होत्या. लोकसभेत चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसच्या कुमारी सेलजा यांनी देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. चर्चेत भाग घेताना भाजपचे विप्लव कुमार देव यांनी नरेंद्र मोदी सरकारनं आर्थिक व्यवस्था पारदर्शक केली असून आर्थिक सर्वेक्षणानुसार 24-25 या वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन 6.5-7% वाढण्याचा अंदाज असल्याचं सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्पात भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार उत्तर प्रदेशकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे वीरेंद्र सिंह यांनी केला. टीडीपीचे श्रीभरत मुथुकुमिली यांनी केंद्रीय अर्थसंकल्प दूरदर्शी असून हे विकसित भारतासाठी सरकारच्या असलेल्या अटल वचनबद्धतेचं उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची सरकारला विनंती केली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. रेल्वे अर्थसंकल्पातील मोठा भाग रेल्वेची सुरक्षा वाढवण्यासाठी ठेवण्यात आल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. 2,62,000 कोटी रुपयांच्या एकंदर अर्थसंकल्पापैकी 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम रेल्वे सुरक्षा संबंधित उपायांसाठी राखून ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बिहार राज्य विधानसभेनं प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं परीक्षांमधील गैरप्रकार आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी काल एक कठोर विधेयक मंजूर केलं. बिहार सार्वजनिक परीक्षा गैरमार्ग प्रतिबंध विधेयक 2024 नुसार आता गंभीर प्रकरणांमध्ये 3 वर्षांवरून 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. करगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त करगिलमध्ये उद्या 26 जुलै रोजी युनिफॉर्म फोर्स मुख्यालयानं आयोजित केलेल्या महिला मोटरसायकल फेरीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेरीमध्ये भारतीय सैनिकांच्या अदम्य भावनेला आणि नारी शक्तीला मानवंदना देण्यासाठी 25 निष्णात महिला मोटरसायकल चालक सहभागी होणार आहेत. यामध्ये देशभरातील लष्करी कर्मचाऱ्यांच्या पत्नी लष्करी सेवेतील महिला अधिकारी आणि अन्य पदाधिकारी महिला सहभागी होतील. भारतीय हवाई दलातील पहिला महिला कवायत संघ तयार करण्यासाठी 29 अग्निवीर महिला एकत्र येणार आहेत. हा महिला संघ 26 जुलै रोजी करगिल विजय दिवसानिमित्त इंडिया गेट संकुलात कवायत करणार आहे. वायुसेनेच्या बँडसह होणाऱ्या शक्ती आणि एकतेचं प्रतीक असलेल्या या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतीय वायुसेनेनं सर्व नागरिकांना आमंत्रित केलं आहे. भारतीय नौदलाच्या आयएनएस ब्रह्मपुत्र या नौकेला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या अग्रगण्य नौसैनिकाचा मृतदेह काल सापडला. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी नौसैनिकाच्या कुटुंबियांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. आयएनएस ब्रह्मपुत्र संबंधी मुंबईतल्या नौदलाच्या गोदीत घडलेल्या घटनेनंतर अॅडमिरल त्रिपाठी यांनी काल मुंबईत जाऊन अपघाताला कारणीभूत असलेल्या घटनाक्रमाचा आणि बेपत्ता खलाशाचा शोध घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. तसंच जहाज लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सर्व संबंधितांना तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. बांगलादेशमध्ये काल राष्ट्रीय सुट्टी संपल्यामुळे आणि सरकारनं गेल्या शुक्रवारी रात्रीपासून हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी लागू केलेली संचारबंदी 7 तासांसाठी शिथिल केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. कपड्यांचे कारखाने, बँका आणि स्टॉक एक्सचेंजसह सर्व सार्वजनिक आणि खासगी कार्यालयं पुन्हा सुरू झाली आहेत. सोमवारी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत देशातील व्यावसायिक नेत्यांच्या बैठकीनंतर ढाका आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये असलेले बहुतांश कपड्यांचे कारखाने पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्राडे ट्रेडर्सपैकी 70% अधिक ट्रेडर्सचं नुकसान झालं असल्याचं सेबीनं केलेल्या एका अभ्यासात आढळून आलं आहे. एकाच दिवसात समभागांची खरेदी आणि विक्री करणं याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. आर्थिक वर्ष 2018-19 तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात इक्विटी कॅश विभागामध्ये इंट्राडे ट्रेडिंगमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत 300% अधिक वाढ झाल्याचंही या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. साहित्यिक पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज पहाटे दीर्घ आजारानं महाराष्ट्रात वसई इथं राहत्या घरी निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशिव इथल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केलं होतं. महिला आशिया चषक क्रिकेटमध्ये यजमान श्रीलंकेनं दांबुला इथं काल आपल्या अंतिम गट सामन्यात थायलंडवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना थायलंडला श्रीलंकेच्या गोलंदाजांनी निर्धारित 20 षटकात 7 गडी बाद 93 धावांवर रोखलं. श्रीलंकेनं 12व्या षटकात विजयाचं लक्ष गाठलं. उद्या भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला उपांत्य सामना होणार आहे, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेची लढत पाकिस्तानशी होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवस गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतरही पुढील काही दिवस या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरूच राहील असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. देशाच्या मध्य भागात पुढील 2 दिवस अतिवृष्टी आणि त्यानंतरच्या 3 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात प्रदेशात काल 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळला. 2,62,000 कोटी रुपयांच्या रेल्वे अर्थसंकल्पापैकी 1,00,000 कोटींहून अधिक रक्कम रेल्वे सुरक्षेसाठी राखीव. साहित्यिक पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन. महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीलंका, पाकिस्तान आणि भारत बांगलादेश लढत होणार. आणि गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.